लांबा ठाडा गाव रोजी मका शौकीन घणा छोरा सुनते हट।